पाचवा दिवस पूर्ण झाला, पाचवा दिवस पूर्ण झाला, अर्ध शिबिर संपलं, जे संपलं ते संपलं, गेलं ते गेलं, जे उरलं आहे त्याचा जास्तीत जास्त चांगला उपयोग कसा करून घेऊ। समजदार माणसाचा समजूतदारपणा याच गोष्टीत आहे की वेळेचा सदुपयोग कसा नीट करील। नवीन नवीन साधक जेव्हा अशा शिबिरामध्ये येतात ते भिन्न भिन्न परंपरा भिन्न भिन्न संप्रदायाचे असतात, कारण धर्म सार्वजनिक आहे, सगळ्यांकरता आहे। आपापल्या मान्यतेचे बुद्धीवर लेप लागलेले असतात आणि त्यामुळे सुरुवातीला कोणाकोणाला अडचणी येतात, शंका येऊ लागतात, मी इथं काय करू लागलो, हे माझ्या धर्माचं विरुद्ध तर नाही ना, कारण आत्तापर्यंत माझा धर्म तुझा धर्म असंच समजत आलो। परंतु जेव्हा 2, 4, 5 दिवस संपतात, काम करतो, शंका येतात, प्रश्न विचारून त्याचं निवारण करून घेतो, 5 दिवस संपता संपता समजायला लागतं की यात काही अर्थ आहे। आजमावून तर बघायला पाहिजे, करून तर बघायला पाहिजे, तर बाकीचे जे 5 दिवस राहिले आहेत त्याचा खूप चांगल्या तऱ्हेने उपयोग करतो, न बिचकता काम करतो आणि चांगलं काम करतो, तर मग परिणाम पण चांगला होतो। तर बाकीचे जे दिवस उरले आहेत त्यांचा खूप चांगला उपयोग करून घेऊया। साधनेची विधी खूप चांगल्या तऱ्हेने समजून काम करू, अन्यथा काम करत राहू सकाळपासून रात्र 9 वाजेपर्यंत, मेहनत पण करत राहू पण चुकीच्या पद्धतीने करत राहू, तर जे परिणाम मिळायला पाहिजेत ते मिळणार नाहीत, परिश्रम व्यर्थ जातील। ह्याकरता विधी चांगल्या तऱ्हेने समजून घ्या। सत्याचा साक्षात्कार करायचा आहे, मग ते कितीही स्थूल असो, कितीही अप्रिय असो, दुःख एक मोठं सत्य आहे। जीवन जगताचं सर्वात मोठं सत्य दुःख आहे। कोणाचं काही दुःख, कोणाचं काही दुःख, कोणाला एका प्रकारचं, कोणाला दुसऱ्या प्रकारचं, साऱ्या संसारात प्रत्येक प्राण्याला दुःखाचा सामना करावाच लागतो। जीवन जगताचं खूप मोठं सत्य आहे। ह्याच सत्याला आर्य सत्य कसं बनवूया? सत्य तर आहे, दुःख सत्य तर आहे, पण आर्य सत्य कसं बनेल? जोपर्यंत दुःख भोगतो तोपर्यंत अनार्य आहे, अनार्यच अनार्य आहे, अनाडीच अनाडी आहे। परंतु जेव्हा दुःखाला साक्षी भावाने बघू लागला त्या दिवशी अनार्यापासून आर्य बनण्याचा मार्ग चालू लागला। बघता बघता आर्य बनून जाईल, चित्त निर्मळ होऊन जाईल, संत होईल, शुद्ध होईल, मुक्त होईल। सारी साधना याच करता आहे। दुःख आहे पण ते भोगणं सोडा आणि त्याला तटस्थ भावाने बघायला शिका। कोणतंही दुःख अनंत काळापर्यंत राहत नाही। जागृत झालं आहे तर नष्ट होईलच, समाप्त होईलच, आणि दुःख जागृत होतं ते विनाकारण होत नाही। दुःख आहे हे पहिलं सत्य, त्याला आर्य सत्य बनवायचं आहे। दुःखाचं कारण काय आहे? वरवरचं कारण नाही, दुःखाचं मूळ कारण शोधून त्याचा पण साक्षात्कार करू लागलात तर दुसरं आर्य सत्य झालं, पुन्हा आर्य बनण्याचं काम मिळालं। दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, आणि जी गोष्ट कारणामुळे होते ती दूर होऊ शकते, कारण की कारणाचं निवारण केलं की दुःखाचं निवारण होतं, तर निवारण होऊ शकतं हे तिसरं आर्य सत्य, आणि निवारण होण्याचा योग्य रस्ता मिळाला पाहिजे हे चौथं आर्य सत्य झालं। असं सत्य जे आम्हाला आर्य बनवेल, दुःखापासून मुक्त करील, हीच आमच्यासाठी सगळ्यात आवश्यक गोष्ट आहे। एखाद्या रोग्याला कोणता रोग आहे आणि त्याचं काय कारण आहे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। मूळ कारण काय आहे? वरवरचं कारण नाही, आणि त्या कारणाला नष्ट करण्याकरता एखादा रस्ता मिळाला तर त्या रस्त्याने ते कारण दूर करू तर निरोगी होऊ, रोग्याकरता हीच कल्याणाची गोष्ट आहे। ह्याचप्रमाणे दुःखी लोकांकरता हीच कल्याणाची गोष्ट आहे की दुःखापासून योग्य प्रकारे सुटका कशी होईल। ह्याकरता सारी साधना करीत आहोत। दुःख आहे त्याला कसं नाकारता येईल, पण त्याला साक्षीभावाने कसं बघू, भोगत तर होतोच, साक्षीभावाने कसं बघू? दुःख आहे हे चांगल्या तऱ्हेने जाणण्यात, त्याचा स्वीकार करण्यात त्याच्याकरता एक तास इथं बसवलं. हात पाय आणि डोळे उघडू शकत नाही, अर्धा तास तर कसा तरी संपला. त्यानंतर जी पीडा सुरू झाली, हाय रे मेलो रे, आणि 45 मिनटं होता होता तर अगदी असह्य झालं. किती क्लेश हे सहन होत नाहीत. तर हेच शिकायचं आहे की त्याला साक्षीभावाने बघू. कितीही क्लेश असोत, परंतु आता तर नव्याने काम सुरू केलं आहे म्हणून राहवत नाही. तीच तीच प्रतिक्रिया करण्याची सवय, हाय रे मेलो रे. आता तर 45 मिनटानंतर एक एक मिनिट इतका मोठा वाटू लागतो, एक एक मिनिट जणू एक एक तासाप्रमाणे वाटू लागतो. काय संकट आहे, डोळे उघडून घड्याळ पण बघू देत नाहीत. आता तर नक्कीच एक तास होऊन गेला असेल, गुरुजी आम्हाला विसरून गेले. आता तर एक तास होऊन गेला असेलच. किती पीडा, किती व्याकुळता. आणि मग ह्या व्याकुळतेमध्ये आवाज ऐकू येतो, अनिच्छावत संखारा. हा आवाज फार गोड वाटतो. अजून आता हात पाय मोकळे करायला 5 मिनटं बाकी आहेत, पण आत्तापासूनच आनंद होऊ लागला. दुःख दूर झालं, हात पाय मोकळे होतील, डोळे उघडतील, पीडा दूर होईल. बघितलं, बंधनाची पीडा किती मोठी पीडा असते आणि मुक्तीचं केवढं मोठं सुख असतं, याचा एक नमुना बघितला. तासाभरात ही अवस्था झाली. आपल्या सर्वांची आठवण फार कमकुवत आहे, तेच बरं आहे. तिला तीक्ष्ण करून काय उपयोग, कारण आपण सर्वजण अशा अवस्थेमधून गेलेलो आहोत. कुणीही वाचलं नाही की जो केवळ एक तासाकरता सुद्धा या अवस्थेत राहिला नाही, की जिथे हात पाय डोळे उघडू शकला नाही. केवळ एक तासाकरता नाही, 2 तासाकरता नाही, 10 तासाकरता नाही, 20 तासाकरता नाही, 2 दिवस नाही, 4 दिवस नाही, 10 दिवस नाही, 2 महिने नाही, 6 महिने नाही, तर सतत 9-9 महिने, 10-10 महिने राहिलो जिथे हात पाय डोळे उघडू शकत नव्हतो. अरे हे तर आईचं गाढ प्रेम होतं की ज्यामुळे आपण जिवंत राहू शकलो, नाहीतर आपली काय दशा झाली असती. ह्या तासाच्या अनुभवाशी तुलना करून बघा. इथे तर आम्ही एक तासभर हात पाय डोळे उघडे ठेवू शकत नव्हतो, आणि इतकी पीडा व्हायला लागली, इतका क्लेश होऊ लागला. 9-9, 10-10 महिने अशा अवस्थेमध्ये राहिलो जिथे हात पाय डोळे उघडू शकत नव्हतो. कितीतरी पटीने अधिक पीडा झाली असेल. आणि इथे एका तासाच्या क्लेशानंतर जेव्हा हात पाय डोळे उघडतो तेव्हा किती आनंद होतो, तर 9-10 महिन्याच्या क्लेशानंतर जेव्हा मनुष्य प्राणी बाहेर येतो तेव्हा तो किती आनंदित व्हायला पाहिजे, कितीतरी पटीने आनंद व्हायला पाहिजे. तर हसत गात नाचत यायला पाहिजे. कोणी येत नाही, जो बाहेर येतो तो रडतच बाहेर येतो. आणि न रडला तर आईला, दाईला आणि डॉक्टरांना चिंता वाटते, मूल जिवंत आहे की नाही. जन्मल्याबरोबर रडायलाच पाहिजे, जन्म रडण्याने सुरू होतो. जाती पी दुःखा, जाती पी दुःखा, प्रकृतीचा असा नियम आहे, जन्म रडण्याने सुरू होतो. एक विदेशी डॉक्टर साधक धावत धावत आला आणि म्हणाला, गोयंकाजी मूल जन्मताच का रडतं हे तुम्हाला माहिती नाही. नाही जाणत बाबा, मी तर डॉक्टर नाही, सांगा. तर तो मला समजावतो की आईच्या पोटात असताना त्याच्या साऱ्या गरजा आई पूर्ण करते, आईचं शरीर पूर्ण करतं. आता बाहेर आला, पाईपलाईन कनेक्शन तोडलं गेलं, आता त्याला आपल्या गरजा स्वतः पूर्ण करायच्या आहेत. तर पहिली गरज त्याच्या फुफ्फुसात हवा पाहिजे, ऑक्सिजन पाहिजे, तर जोराने रडतो आणि हवेने आपली फुफ्फुसं भरतो. बरं बाबा, खूप समजलं, तू सांगितलंस का रडतो ते. ऑक्सिजन पाहिजे रे, ऑक्सिजन पाहिजे रे, थोड्या वेळाने दूध पाहिजे रे, दूध पाहिजे रे, आता हे पाहिजे ते पाहिजे रे. सारं जीवन रडत बसतो, हे पाहिजे ते पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. जन्मच मुळे रडण्याने सुरू झाला ना. अजून मोठा झाला म्हणजे तर कोणाला हा रोग होतो तर कोणाला तो रोग होतो. आणि ज्याला जो रोग होतो त्यात इतका व्याकुळ होतो आणि म्हणतो की सगळ्यात वाईट रोग हा आहे, आणि आणखीन सारे रोग सहन करू शकतो पण हा करू शकत नाही. दुसरे रोग नाहीत, हाच आहे, कोणता रोग चांगला असतो? रोग तर सगळेच वाईट असतात, सगळेच दुःखदायी असतात. व्याधी पि दुःखा. आणि असं करता करता वृद्ध होतो, जरा जीर्ण होतो, खूप व्याकुळ होतो, म्हातारपण खूप दुःखदायी असतं. जरा पि दुःखं. 100 वर्षाचा वृद्ध, 100 वर्षाची म्हातारी, अनेक रोगांनी व्याकुळ, अनेक प्रकारच्या दुःखांनी व्याकुळ, आणि हात जोडून आपल्या देवीची, देवतांची, अल्लामियाची, परमात्म्याची, ईश्वराची प्रार्थना करतात की तुझ्याकडे मृत्यूचा काय तुटवडा आहे, मला मरण दे तर ह्या दुःखातून सुटका होईल. आणि एक दिवस डॉक्टर येतात, नाडी बघून म्हणतात, म्हातार बाबा, आता तुमची वरती जाण्याची वेळ आली, उद्या सकाळपर्यंत तुम्हाला जावं लागेल. आजीबाई, आता तुमची वेळ आली. तर म्हातारा म्हातारी रडतात की नाही, डॉक्टर साहेब काहीतरी करून वाचवा, अजून तर मुलाला भेटायचं आहे, मुलाच्या मुलाला भेटायचं आहे, अमुक काम तर राहिलं आहे, अमुक काम करायचं आहे. अरे मी चुकीची प्रार्थना केली, कितीही दुःखी असला तरी मरण नको असतं, कारण मरणं पि दुःखं. अरे मरणसुद्धा खूप दुःखदायक. सारं जीवनभर कुठलं ना कुठलं दुःख चालूच असतं. पिये ही विप्पयोगो दुःखो, अप्पिये ही संपयोगो पि दुःखो. जे प्रिय आहेत, प्रिय वस्तू आहेत, प्रिय व्यक्ती आहेत, प्रिय स्थिती आहे, त्यांचा वियोग होत आहे, त्याचा वियोग होत आहे, खूप दुःखदायक. जे अप्रिय आहे, अप्रिय व्यक्ती आहे, अप्रिय वस्तू आहे, स्थिती आहे, त्यांचा संयोग होत जातो, खूप दुःखदायक. न आवडणाऱ्या गोष्टी होतात, आवडणाऱ्या गोष्टी होत नाहीत, खूप व्याकुळ होतो. हे जीवन जगतातलं सत्य, दुःखाचं सत्य. हे सत्य कोणी व्यक्ती केवळ बौद्धिक स्तरावर समजून बुद्ध बनत नाही, बुद्धीच्या स्तरावर ते तर सगळेच समजतात. जो व्यक्ती बुद्ध बनतो तो अंतर्मुख होऊन सत्याचा साक्षात्कार करू लागतो, बघतो दुःख काय आहे. दुःख तर पुष्कळ भोगतो, आता त्याला साक्षीभावाने बघतो. आणि साक्षीभावाने बघता बघता दुःखाचं खरं कारण प्रगट होऊ लागतं, दुसरं आर्य सत्य प्रगट होऊ लागतं. ही व्यक्तीसुद्धा आत खोलवर जाऊन अंतर्मुख होऊन हे सत्य बघू लागतो, काय दुःख आहे तर समजू लागतं, अनुभूतीच्या स्तरावर समजू लागतं. यम पि इच्छती न लभती तम पि दुःखं. ज्या इच्छा करतो, कामना करतो आणि त्या पूर्ण होत नाहीत, अरे दुःख त्याच आहेत. बाहेरील जगात तर हे चालूच आहे, माझी तृष्णा जागृत होते आणि ती पूर्ण होत नाही, मी व्याकुळ होतो. साधना करताना अंतर्मुख होऊन सत्य जाणणारा व्यक्ती पण जेव्हा पहिलं पाऊल उचलतो तेव्हा असंच होतं. कुठे एखादी पीडा जागृत झाली आणि वाटतं ही पीडा दूर व्हावी, पण होत नाही. अरे दिवसभर साधना केली तरी दूर झाली नाही, 2 दिवस साधना केली तरी झाली नाही, पहा मी 5 दिवस साधना केली अजून माझी पीडा दूर झाली नाही. किती व्याकुळ होतो, कारण त्याला दूर करू इच्छितो. कितीही इच्छा करतो परंतु इच्छा पुरी होत नाही, पुन्हा एक इच्छा निर्माण करतो. मी तर असं ऐकलं आहे की साधना करणाऱ्या लोकांना इतका आनंद मिळतो, मला तर काही आनंद मिळाला नाही. पहा 2 दिवस झाले आनंद मिळाला नाही, 5 दिवस झाले आनंद मिळाला नाही, तर खूप व्याकुळ होतो. मिळाला नाही ना, आनंद पाहिजे. जेव्हा पाहिजे करू लागला तेव्हा व्याकुळ होऊ लागला. दुःख तर दूर व्हायला पाहिजे आणि ते होत नाही, व्याकुळ होतो. सुख मिळायला पाहिजे, मिळत नाही, व्याकुळ होतो. तर जी इच्छा करतो ती पूर्ण होत नाही तर व्याकुळच होतो. दुःख पाहत होता, दुःखाचं दर्शन करीत होता, तेव्हा दुःखाच्या कारणाचं दर्शन होऊ लागलं. जिथे तृष्णा आहे तिथे दुःख होणारच, येथे पण थांबला नाही आणि खोलवर जाऊन सत्य पाहू लागला. अंतर्मुख होऊन खोलवर पोहोचल्यावरती समजू लागलं, संखित्तेन पंचुपादान खंदा दुःखा. सारांश, खोलवर पोहोचल्यानंतर थोडक्यात समजण्यात आलं की हे जे 5 स्कंद आहेत त्यांच्या बाबतीत जे उपादान निर्माण केलं म्हणजे आसक्ती निर्माण केली तेच हे दुःख आहे. कोणते पाच स्कंद आहेत? एक स्कंद आहे परमाणूंचा, ज्याच्यापासून शरीर बनलं आहे, अष्टकलापांचं. सारं शरीर लहान लहान अष्टकलापांनी बनलेलं आहे, जे उत्पन्न होताच नष्ट होतात. पण त्यांच्याविषयी इतकी खोल आसक्ती निर्माण केली, मी माझं बुद्धीच्या स्तरावर तर खूप मानतो की शरीर मी नाही, शरीर माझं नाही, शरीर भिन्न, आत्मा भिन्न. लहानपणापासून बुद्धीवर खूप लेप लावले ना, आणि म्हणून जो बुद्धीच्या स्तरावर हे खूप जाणतो, भक्तिभावाच्या स्तरावर पण खूप मानतो, पण वस्तुस्थिती तर अगदी भिन्न. वस्तुस्थिती तर ही आहे की शरीरच मी आहे, शरीर माझंच आहे. किती खोल आसक्ती, किती तादात्म्य शरीराशी. चालता चालता ठेच लागली, पडला, पाय मोडला, पायाचं हाड मोडलं, हाय रे माझा पाय मोडला. आता जर त्याला कोणी दर्शनशास्त्र समजावं लागलं, तुझा पाय नाही, पाय तुझा थोडाच आहे, तू वेगळा, पाय वेगळा, आत्मा भिन्न, शरीर भिन्न, अरे कसंही करून वाचवा, डॉक्टरकडे घेऊन जा, दुखण्याने मेलो रे, ह्या दर्शनशास्त्राच्या गोष्टी नंतर करा. बौद्धिक गोष्ट होती ना ती, तर बुद्धिविलासाची बाब होती ना, याचा वस्तुस्थितीशी काहीही संबंध नसतो. वस्तुस्थिती तर ही आहे की शरीरच मी आहे, शरीर माझंच आहे. या बाबतीत जितकी आसक्ती निर्माण करू तितकं व्याकुळ हो, दुःखी हो. याचप्रमाणे आणखीन जे चार स्कंद आहेत, काल ज्याबद्दल बोललो, मनाचे चार स्कंद, विज्ञान, संज्ञा, वेदना, संस्कार. जाणणारा, जाणून मूल्यांकन करणारा, संवेदनशील होणारा आणि प्रतिक्रिया करणारा. मनाचा जो जाणणारा स्वभाव आहे तो ते जाणतो, नष्ट होतो, उत्पन्न होतो, जाणतो, नष्ट होतो. मनाचा ओळखणारा स्वभाव, ओळखतो, उत्पन्न होतो, नष्ट होतो. संवेदनशील होणारा, उत्पन्न होतो, संवेदना जाणतो, नष्ट होतो. प्रतिक्रिया करणारा, उत्पन्न होतो, प्रतिक्रिया करतो, नष्ट होतो. पण ह्यांच्या बाबतीतसुद्धा किती खोल तादात्म्य भाव निर्माण केला. मी जाणतो, हे माझं जाणणं आहे, मी मूल्यांकन करतो आहे, हे माझं मूल्यांकन आहे, मी संवेदनशील आहे, ही माझी संवेदना आहे, मी प्रतिक्रिया करत आहे, ही माझी प्रतिक्रिया आहे, मी माझं. व्यवहारासाठी मी माझं याचा उपयोग तर करावाच लागतो, पण ही कोण्या व्यवहाराची गोष्ट नाही. मी माझंची किती खोल आसक्ती निर्माण केली, त्याच्याशी तादात्म्य स्थापित केलं, आसक्ती निर्माण केली, जितकी खोल आसक्ती निर्माण केली तितकाच व्याकुळ होतो. या पाच स्कंदाबद्दल मी माझंचे जितकं तादात्म्य ज्यानं स्थापित केलं, जितकी आसक्ती ज्यानं निर्माण केली, जितका चिपकाव निर्माण केला, तितका तो अधिक व्याकुळ होईल. प्रकृतीचा नियम आहे, मग ती व्यक्ती हिंदू असो, बौद्ध असो, मुसलमान असो, जैन असो, ईसाई असो, प्रकृतीचा नियम सगळ्यांना लागू पडतो, काही फरक पडत नाही. कोणी व्यक्ती दार्शनिक सिद्धांत मांडणारा असो, ते मांडणारा असो, हे मांडणारा असो, काही फरक पडत नाही. जिथे आसक्ती आहे तिथे दुःख तर आहेच. जितकी खोल आसक्ती असेल तितकं खोल दुःख होईलच. चार प्रकारच्या आसक्ती आपल्या वेडेपणामुळं आपल्या जीवनात वाढवत असतो आणि त्यामुळे आपली दुःख वाढवत जातो. एक आसक्ती निर्माण करतो आणि तिला वाढवतो आपल्याच तृष्णेबाबतीत, आपल्या इच्छांच्या बाबतीत, आपल्या कामनांविषयी, आपल्या अभिलाषाविषयी, आपल्या स्वप्नांबद्दल, हे व्हावं ते व्हावं, तृष्णा आपल्या स्वतःला व्याकुळ बनवण्याला समर्थ आहे. जेव्हा तृष्णा जागते तेव्हा व्याकुळ होतोच. तृष्णेचा अर्थच हा की जे आहे त्याबद्दल तृप्ती नाही, संतुष्टी नाही, जे नाही तेच पाहिजे, जे नाही ते नाही आहे, जे आहे त्याबरोबर राहायचं आहे, परंतु त्याविषयी तृप्ती नाही, संतुष्टी नाही, तर बेचैन होतो, व्याकुळ होतो. तृष्णाच आम्हाला व्याकुळ बनवते, आणि ह्याच तृष्णेबद्दल आसक्ती निर्माण झाली समजा, तर मग तृष्णेचं व्यसनच लागलं. तृष्णा राहिलीच पाहिजे, आणि असंच तर होतं की तृष्णा राहिलीच पाहिजे असा स्वभाव बनवला. एक तृष्णा पूर्ण झाली की ताबडतोब दुसरी जागवतो, ती पुरी झाली की तिसरी जागवतो, एकामागून एक तृष्णा जागृत करतच जाऊ, कारण व्यसन लागलं आहे, तृष्णा राहिलीच पाहिजे. मुळात कोढ हा रोगच दुःखदायी, त्यात पुन्हा खाज निर्माण झाली तर मग आणखी दुःखदायी. मग त्याला खाजवतो आणि व्याकुळ होतो, पुन्हा खाजवतो व्याकुळ होतो. व्यसन लागलं आहे, खाजवायला पाहिजे, व्याकुळ आहे तरी खाजवतो. तसं तृष्णा जागवतो, व्याकुळ होतो, पुन्हा तृष्णा जागवतो, व्याकुळ होतो, व्यसन लागलं. आता तर नवं नवं काम सुरू केलं आहे, जरा या साधनेत पुढे जाल तेव्हा पाहाल की जेव्हा तेव्हा मनात तृष्णा जागते तेव्हा एक प्रकारची संवेदना शरीरात निर्माण होते. मनात काही विचार जागो, कोणताही विकार जागो, शरीरात संवेदना निर्माण होईलच, प्रकृतीचा हा नियम आहे. तृष्णेमुळे जी संवेदना जागृत होते, अंतर्मनात खोलवर बघणारी व्यक्ती असेल तर बघेल की त्यामुळे आत किती बेचैन झालो आहे. नाहीतर जी संवेदना जागृत झाली त्या संवेदनाबाबतीत एक आसक्ती निर्माण करील, जशी खाजवण्याच्या बाबतीत एक आसक्ती निर्माण झाली. ही संवेदना ही तर हवीच, आणि तृष्णा पूर्ण झाली तर संवेदना बंद होईल, तर पुन्हा कुठल्या ना कुठल्या बाबतीत तृष्णा निर्माण करील की ती संवेदना जागेल, आणि ती पुरी झाली की पुन्हा दुसरी संवेदना पाहिजे, तर पुन्हा कुठली ना कुठली तृष्णा निर्माण करील. एक तृष्णा पूर्ण होते न होते तर दुसरी जागृत करील, ती पूर्ण होते न होते की तिसरी जागृत करील. व्यसन जे लागलं, आसक्ती जी झाली, त्यामुळे दुःख अमर्याद झालं. केवळ तृष्णा आपल्या स्वतःला दुःखी बनवायला समर्थ आहे, आणि तिच्याबद्दल आसक्ती निर्माण झाली तर मग विचारूच नका. कारलं कडू होतं, त्यात कडूलिंब मिसळलं, आणखीन कडू झालं. अशाच प्रकारे तृष्णा तर होती आणि आता तिच्याविषयी आसक्ती निर्माण केली. एका उदाहरणाने समजाल. एक व्यक्ती आपल्या झोपडीत राहत होता, सुखी जीवन जगत होता, मेहनत मजुरी करून दोन्ही वेळेला भोजन करून मोठ्या आरामात राहत होता. एकाएकी एक दिवस एक गोष्ट त्याच्या मनात आली, अरे मी असा झोपडीत राहणारा आणि तो शेटजी बघा इतक्या उंच इमारतीत राहत आहे, इतक्या उंच महालात राहतो आहे, अशा हवेलीत राहत आहे, अशी हवेली पाहिजे रे. रडू लागला, अशी हवेली पाहिजे रे, अशी हवेली पाहिजे रे. बरं बाबा, असं काही झालं, नशीब उघडलं, एका राज्याची खूप मोठी लॉटरी त्याला मिळाली, 5-10 लाख रुपये मिळाले. पहिलं काम हे केलं की ती हवेली विकत घेतली, खूप खुश झाला. किती वेळ खुश, किती दिवस खुश? 2 दिवसांनी ती हवेली चावायला लागली. अनेक शेठ लोकांकडे मी गेलो आहे, त्यांची घरं किती चांगल्या तऱ्हेने सजवलेली आहेत, किती फर्निचर आहे. ही तर रिकामी हवेली, विकणाऱ्याने हवेली विकली, फर्निचर थोडं विकलं. आता फर्निचर पाहिजे रे, फर्निचर पाहिजे रे. आणि खोटेपणाने छळकपट करून आणखीन काही 1000 रुपये गोळा केले, निनराळ्या तऱ्हेच्या फर्निचरने घर भरून टाकलं. आता तर खुश झाला, कुठे खुश झाला. एक कुठे आवाज आला, कुठे रेडिओ वाजतो आहे, अरे आपल्याकडे रेडिओ नाही, रेडिओशिवाय काय जीवन. आता रडू लागला, रेडिओ पाहिजे, रेडिओ पाहिजे. बरं बाबा, रेडिओ पण आला, आता तर खुश आहे. गेला शेजाऱ्याच्या घरी आणि बघतो त्याच्याकडे तर अगदी लेटेस्ट मॉडेलचा जॅपनीज डेक आहे, त्यात हे अटॅचमेंट, ते अटॅचमेंट, आणि आपल्या इथे तर हा छोटासा रेडिओ. अरे तो डेक पाहिजे रे, डेक पाहिजे रे. बरं, तो आणला. तर टी व्ही पाहिजे रे, आता कलर टी व्ही पाहिजे रे, आता रेफ्रिजरेटर पाहिजे रे, एअर कंडिशनर पाहिजे रे, वॉशिंग मशीन पाहिजे रे. सारं घर कबाड खाण्याप्रमाणे भरून टाकलं, म्युझियमसारखं. श्वास घ्यायला पण जागा उरली नाही. तरी पण आनंद मिळाला का? नाही. कुठे शांती आली, कुठे सुख मिळालं? आपल्या ऑफिसमध्ये किंवा कार्यालयात किंवा फॅक्टरीमध्ये बसमधून बसून जातो. एकाएकी बसमध्ये लक्षात आलं, माझ्यासारखी व्यक्ती ज्याचं इतकं चांगलं घर आणि मी बसमध्ये जावं, मोटारीशिवाय काय जेणं. आता मोटार पाहिजे रे, मोटार पाहिजे रे. रडतो, मोटार पाहिजे रे. बरं बाबा, आता मोटार पण आली, खूप नवी चमकणारी मोटार आली. 2 दिवससुद्धा त्या मोटरीत बसू शकला नाही, कारण त्याच्या सीटवर आता 1000 विंचू त्याला डंख मारू लागले. काय झालं? बघितलं, अमुक एक मित्र फॉरेन इम्पाला घेऊन आला, त्याच्याकडे पहा, मर्सिडीज बेंझ घेऊन आला, तो बघा रोल्स रॉईस घेऊन आला, तो बघा हे घेऊन आला. अरे मी तर या हिंदुस्थानी छकड्यामध्ये, हिंदुस्थानी टिनपॉटमध्ये. आता हा हिंदुस्थानी टिनपॉट चावू लागला. आता एखादी विदेशी मोटार पाहिजे, आणि ह्या मॉडेलची पाहिजे नाही तर त्या मॉडेलची पाहिजे. सारं गॅरेज भरलं तरी पण आनंद मिळाला नाही. कधी एकदा परदेशी गेलो तेव्हा पाहिलं की तिथले धनवान लोक स्वतःच हेलिकॉप्टर ठेवतात. माझ्याजवळ हेलिकॉप्टर नाही, इथल्या लोकांजवळ तर स्वतःची विमानं आहेत, माझ्याजवळ विमान नाही. आणि इथले लोक तर स्पेसक्राफ्टमध्ये बसून चंद्रापर्यंत जाऊन पोहोचले आणि माझ्याजवळ तर ते काहीच नाही. ह्याचा शेवट कुठे होणार? बिनबुडाची बादली कधी भरू शकत नाही, कधीच भरू शकणार नाही. तृष्णा आणि आसक्ती झाली तर एकामागून एक आणखी तृष्णा जागृत होत जातील, व्याकुळता वाढतच जाईल. जितकी आसक्ती आहे तितका तो व्याकुळ होत जाईल. घरात सुखसोयी आल्या, आणखीन आसक्ती झाली नाही तर तसाच सुखाचं जीवन जगेल, खऱ्या अर्थाने सुखी होईल. आसक्ती आली तर खूप तणाव निर्माण होईल, खूप दुःखाचं जीवन जगेल. एक आणखीन आसक्ती निर्माण करतो, मी हे कोणत्या पक्षाचं नाव आहे, कोणाला मी मी म्हणतो काही माहिती नाही, पण सारं जीवन मी ह्या मी मीचं संगीत चालू असतं आणि त्याबद्दल इतकी खोल आसक्ती निर्माण करतो. ह्या मीच्या विरुद्ध कोणी एक शब्द तर बोलू दे, किती तळमळतो. ह्या मीच्या विरुद्ध कोणी काही केलं तर किती तळमळतो. मी काय आहे हे माहीत पण नाही आणि इतकी खोल आसक्ती ह्या मीबद्दल निर्माण केली. आणि ह्या मीचं क्षेत्र थोडंसं वाढलं की माझं माझं, ज्याला माझं म्हणतो त्याला पण मीच्या क्षेत्रात घेतलं आणि ज्याला माझं म्हणतो त्याच्या विरुद्ध पण कोणी एक शब्द बोलू नये किंवा काही करू नये. किती खोल आसक्ती मी माझं ह्याबद्दल. हे माझं घड्याळ किती मौल्यवान आहे, ह्या मॉडेलचं घड्याळ इथे मिळतच नाही. कोणी परदेशाहून आला आणि त्याने ही भेट दिली, एक दिवस बेसावत असताना ते खाली पडलं आणि तुटलं. आता किती रडू आलं. घड्याळ तुटलं, इतकं मौल्यवान घड्याळ तुटलं, ह्या मॉडेलचं घड्याळ तुटलं, इथे तर ह्याचे भाग पण मिळत नाहीत, दुरुस्त कसं होईल. ह्याच मॉडेलचं घड्याळ शेजाऱ्याच्या मनगटाला बांधलेलं आहे, तितकंच मौल्यवान घड्याळ आहे, त्याच्या बेसावतपणामुळे खाली पडलं आणि तुटलं. आता बिलकुल रडू येत नाही. आता तर त्याला उपदेश करतो, अरे बाबा, इतकं मौल्यवान घड्याळ सांभाळून ठेवायला पाहिजे होतं, या देशात मिळत नाही, या देशात त्याचे भाग मिळत नाही, कसं बनवशील. रडू आलं नाही ना. मौल्यवान घड्याळ तुटल्यामुळे कुणीही रडत नाही. माझं घड्याळ तुटलं, माझं घड्याळ तुटलं, माझं आणि त्याबद्दल आसक्ती तर रडू येणारच. ज्या वस्तूबद्दल आसक्ती निर्माण केली, मग ती वस्तू 5-50 रुपयाची असो की 5-50 करोड रुपयांची असो, काही फरक पडत नाही. आसक्ती किती आहे, जितकी आसक्ती आहे तितकं रडू येणारच, तितकी व्याकुळता येणारच. 12 वर्षांपूर्वी एक शिबिर भरलं, पहिलं शिबिर राजस्थानमध्ये भरलं. माझा एक जुना मित्र होता, त्याचा आग्रह की राजस्थानमध्ये एक शिबिर भरलंच पाहिजे. बरं, भरवूया. तर एक चांगलं स्थान होतं, शांत जागा होती, तीर्थस्थान होतं, तिथे शिबिर भरवलं. ते एक छोटंसं गाव आहे, तेथील लोकांपैकी किती शिबिरात येणार, 1-2-4 बसत असतील. बाकी तर आजूबाजूच्या गावावरून आले. ह्या आजूबाजूच्या गावातून जे आले त्यात एक म्हातारी आली, खूप गरीब, कुणी येण्याजाण्याचा खर्च दिला तेव्हा आली. 2-4-5 दिवस साधना करत राहिली, खूप प्रसन्न, खूप खुश, खूप चांगली साधना आहे. एक दिवस कोणाकडून समजलं की सकाळी 6 ते 6:30 वाजेपर्यंत हॉलमध्ये काही पाठ होतो, काही मंगलमैत्री होते, तर म्हणाली, हे तर प्रोग्राममध्ये दिलं नाही, मला तर माहीतच नव्हतं, मी पण ऐकू शकते का? तेव्हा व्यवस्थापकाने सांगितलं, हो ऐकू शकते, पण त्यावेळेस ध्यान करावं लागेल. हो हो, ध्यान करीन ना, पण मला ऐकायचं आहे. दुसऱ्या दिवशी आली, सकाळी 6 ते 6:30 पाठ ऐकला, वंदना ऐकली, मंगलमैत्री ऐकली, खूप प्रसन्न होऊन, खूप आनंदित होऊन जिथे तिला राहण्याचं स्थान दिलं होतं तिथे गेली. तिथे पोहोचल्याबरोबर जोराने ओरडली, खूप जोराने ओरडली, लोक पळत आले. अरे काय झालं म्हातारीला, साप चावला का विंचूड असला का काय झालं? रडतच राहिली म्हातारी, 10-15 मिनटं तर उत्तरच देईना. 10-15 मिनटानंतर रडता रडता म्हणते की जेव्हा घरातून निघाले तर माझ्याजवळ 20 रुपये, साऱ्या जन्मभराची कमाई 20 रुपये होती, ती एका पुरचुंडीत घालून आणली. आणि 60 वर्षापूर्वी माझा जेव्हा विवाह झाला तेव्हा हुंड्यामध्ये मला एक चांदीची साखळी मिळाली होती, ती पण त्यात घालून आणली होती. आणि येत असताना कुणीतरी एक मिठाईचा तुकडा दिला होता, तो पण त्यात होता. ध्यान करताना मी ते आपल्या पायाखाली दाबून ठेवते, रात्री निसताना डोक्याखाली दाबून ठेवते. अरे हा पाठ ऐकायला गेले आणि मी लुटले गेले, कुणी माझी सारी मालमत्ता नेली, रडत राहिली. लोक म्हणाले, माई तुझे 20 रुपये आणि 20-21 रुपयाची तुझी मालमत्ता किंवा 50 रुपयाची असेल, आम्ही 50 रुपये गोळा करून देऊ. तू इतकं चांगलं ध्यान करत होतीस, ध्यान कर, पण कुठे ऐकते, रडतच राहिली रडतच राहिली. लोक म्हणाले, आश्वासन देऊन काम होणार नाही, तिच्या हातावर रुपये ठेवा तर तिचं रडणं थांबेल. पैसे जमू लागले तर 50 च्या ऐवजी 100 रुपये जमले. खूप आनंद झाला, आता तर खुश होईल, म्हातारीचं रडणं तर मिटेल. नेऊन दिले तर सगळे फेकून दिले. तुमच्या पैशाचं मी काय करू, हुंड्यात जी मला चांदीची साखळी मिळाली होती ती आता कुठून आणू, रडतच राहिली. दिवसभर म्हातारी रडत राहिली, खूप रडली. संध्याकाळी कोणी बघितलं की एक माकड झाडावर बसून त्या पुरचुंडीतलं मिठाई खाते. लोक त्याच्या मागे लागले, कसं तरी करून पुरचुंडी सोडून आणली, तिचा दागिना दिला, तेव्हा रडणं थांबलं. आता ते रडणं 20 रुपयाच्या दागिन्याकरता असो किंवा 20 लाख रुपयाच्या संपत्तीकरता असो, काही फरक पडत नाही. आसक्ती जितकी आहे तितकंच रडू येणार आहे, जितकी खोल आसक्ती आहे तितकी खोल व्याकुळता येईल. प्रकृतीचा नियम आहे. मी माझं भले मी माझं म्हटलं नाही तरी मी माझं ह्याविषयी आसक्ती असेल तर व्याकुळता येईलच. आणखीन एक घटना घडली. 10-11 वर्षापूर्वी उत्तर प्रदेशात अशाच एका गावात शिबिर भरलं. गावातले थोडे शेतकरी आले आणि बाकी लोक नगरातून आले. एक संन्यासी दूरच्या नगरातून आला. 4-5 दिवस झाले असतील की एक दिवस येऊन म्हणाला, गोयंकाजी तुम्ही जो हा 12 ते 1 वेळपर्यंतचा वेळ आम्हाला भेटायला देता, बोलायला देता, तो ह्या गृहस्थी लोकांकरता ठीक आहे, त्यांना पुरेसा आहे. कारण त्यांचे काय प्रश्न असू शकतील, थोडेच असतात. मला तर तुम्हाला कितीतरी प्रश्न विचारायचे, मला तर 5-10 मिनटं नाही, अर्धा तास द्यायला लागेल. महाराज तुम्ही तर निकामी गोष्टी बोलाल, तुम्ही दर्शनशास्त्राशिवाय दुसऱ्या गोष्टी बोलणार नाही, आणि मी जाणतो की जगामध्ये यापेक्षा जास्त निकामी काम नाही. दर्शनशास्त्राची चर्चा करणं, दर्शनशास्त्राच्या गोष्टी बोलणं हे सगळ्यात निकामी काम आहे, मी आपला वेळ गमवायला तयार नाही. नाही नाही, मी दर्शनशास्त्राच्या गोष्टी कसा करीन, मी साधनेबद्दलच बोलेन, अगदी ह्या विधीबद्दल. तर मग विधीकरता 5-10 मिनटं पुरी आहेत, अर्धा तास कशाला. नाही नाही, मला अर्धा तास तर आपण द्याच. बरं बाबा, ह्याला काहीतरी खास गोष्ट विचारायची असेल म्हणून अर्धा तास दिला. आला, 2-4 मिनटं त्या साधनेबद्दल गोष्टी केल्या आणि करता करता म्हणू लागला, गोयंकाजी ज्या नगरातून तो आला त्या नगरामध्ये तुमचा जो मोठा मठ आहे. माझा मठ आहे? काय म्हणता महाराज, मठ तर संन्यासांचा असतो, मी तर गृहस्थ आहे आणि त्याची एवढी मोठी खूण घेऊन फिरत असतो. आपल्या पत्नीकडे खूण करून त्यांनी असं म्हटलं. माझा मठ कसा असू शकेल? गोयंकाजी तुम्ही समजून तर घ्या, तुमचा जो मठ आहे तेथे तुमचा जो मठ आहे. काय म्हणतात महाराज, मी त्या नगरात कधी गेलो नाही. माझा मठ? आणि तुमच्या मठात जो मोठा हत्ती डुलत आहे. माझा हत्ती? काय म्हणतात महाराज? गोयंकाजी जरा समजण्याचा प्रयत्न करा, तुमचा मठ, तुमचा हत्ती. मग गोष्ट लक्षात आली, भारत देश आहे ना, खूप मोठा देश आहे, अनेक तऱ्हेची लोकं राहतात. तर तिथे काही लोक असे पण आहेत की ज्यांनी असं व्रत घेतलं आहे की जीवनभर मी म्हणणार नाही, मी हा शब्दप्रयोग करणार नाही, माझा हा शब्दप्रयोग करणार नाही. जिथे मी म्हणायचं असेल तिथे तुम्ही म्हणणार, आणि जिथे माझं म्हणायचं असेल तिथे तुमचं म्हणणार. आता लक्षात आलं, हां महाराज बरोबर आहे, माझा हत्ती आणि माझाच मठ, सांगा काय अडचण आहे त्याची. त्याने तिथल्या नगरपालिकेची परवानगी न घेता एवढा मोठा मठ बांधला तर त्याला तोडण्याबद्दलचा हुकूम आला. आणि ते हत्ती शहराच्या मध्यभागात ठेवू देत नाहीत, शहराच्या बाहेर ठेवा. आणि त्याने कुठेतरी ऐकलं की नगरपालिकेचे मेयर जेव्हा ब्रह्मदेशात गेले होते तेव्हा गुरुजींच्याकडे काही दिवस पाहुणे म्हणून राहिले होते. तर गोयंकाजी तुम्ही जर 2 शब्द लिहिले तर तुमचा मठ वाचेल, तुमचा. माझा नाही, तुमचा. संन्यासी आहे, सगळ्यांचा त्याग केलेला आहे, पण किती आसक्ती आणि किती व्याकुळता, किती व्याकुळ. आसक्ती आहे, आसक्ती आहे, संन्यासाला असली तर त्याला पण ती व्याकुळ करील, गृहस्थाला असली तर त्याला पण ती व्याकुळ करील. ह्या रंगरूपवाल्याकडे असेल तर त्यालाही व्याकुळ करेल, ह्या दार्शनिक मान्यतेला मानणाऱ्याला असेल तर त्यालाही पण करेल, त्या दार्शनिक मान्यतेला मानणारा असेल तर त्यालाही करेल. ज्या कोणाला आसक्ती झाली तो व्याकुळ होईलच. कितीही आसक्ती असली तरी व्याकुळ होणार नाही असं केव्हा होईल? की जेव्हा एखाद्या वस्तूबद्दल, एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या स्थितीबद्दल माझी आसक्ती जागृत झाली आहे, ती अनंत काळपर्यंत तशीच राहणारी असेल आणि मी ज्याला मी म्हणतो, ज्याचा भोग घेतो, तो मी पण अनंत काळापर्यंत तसाच राहणार असेल तर ती आसक्ती माझं काय नुकसान करू शकेल? पण अडचण तर ही की ज्याला मी मी म्हणतो ते मी बघता बघता समाप्त होऊन जातं, नष्ट होतं आणि मी अगदी असहाय्य, काही करू शकत नाही. ते नष्ट झालं नाही तर बघता बघता मी नष्ट होऊन जातो, काही करू शकत नाही. ताटातूट होतेच आणि जिथे ताटातूट होते, जिथे वियोग होतो, तिथे जितकी खोल आसक्ती असेल तितकं जास्त रडू येईल. आसक्ती आणि रडणं समानार्थकच आहे. एक आणखीन आसक्ती निर्माण करतो आपल्या विचारांबद्दल, आपल्या मान्यतांबद्दल, आपल्या परंपरांबद्दल, आपल्या संप्रदायाबद्दल, आपल्या दर्शनशास्त्राबद्दल, आपल्या धर्माबद्दल. ही माझी मान्यता, ही माझी परंपरा, हे माझं दर्शनशास्त्र, हा माझा धर्म, इतकी खोल आसक्ती निर्माण करतो की माझ्या मान्यतेविरुद्ध कोणी एक शब्द तर बोलू दे, इतका मनातून तडफडतो. आणि मी जेव्हा आपली मान्यता दुसऱ्याला समजावण्याचा प्रयत्न करतो आणि ती तो स्वीकारत नाही, तेव्हासुद्धा तडफडतो. किती मूर्ख आहे, इतकी चांगली गोष्ट सांगितली तरी याच्या लक्षात येत नाही. आपल्या मान्यतेबद्दल इतकी खोल आसक्ती आहे आणि म्हणून तो तडफडतो. समजत नाही की मी एक रंगीत चष्मा लावला आहे, त्याने पण एक रंगीत चष्मा लावलेला आहे, मला सगळं जग हिरवं दिसतं कारण मी हिरव्या रंगाचा चष्मा लावला आहे, त्याने लाल रंगाचा लावला आहे आणि त्याला सगळं लाल लाल दिसत आहे. आता एकमेकाशी भांडता भांडता भलेही एकमेकांची डोकी फोडत, मी म्हणतो हिरवा आहे, तो म्हणतो लाल आहे, कसं एकमेकांना समजावं? हा चष्मा जेव्हा उतरेल, चष्म्याचा रंग उतरेल, ज्या रंगामुळे आसक्ती झाली आहे ती उतरेल, तेव्हा यथाभूत जे जसं आहे तसं समजू लागेल. जोपर्यंत आसक्ती आहे तोपर्यंत व्याकुळताच व्याकुळता राहील, खूप व्याकुळता राहील. आणखीन एक आसक्ती निर्माण करतो आपल्या परंपरेच्या कर्मकांडांबद्दल, खूप अडचणी निर्माण करतो. साधनेच्या क्षेत्रात येऊन आपल्या परंपरेतील कर्मकांड करतो, त्याबद्दल खोल आसक्ती निर्माण करतो. जसजसा साधनेच्या क्षेत्रात पुढं जाईल तेव्हा समजू लागेल, अरे ही तर सालपट आहेत, ह्यात काय आहे, हे धर्माचं सार नाही. धर्माचं सार तर हे आहे की कोणत्याही तऱ्हेने आपल्यातील आसक्ती आणि द्वेष काढू आणि चित्ताला निर्बळ करू. समस्या आली, काम पण करू इच्छितो पण कर्मकांडांविषयी आसक्ती तर खूप, ती सुटू नये, ती सुटली तर माझा धर्म सुटला. आता आणखीन एक गोष्ट समजू लागते, त्यांना सोडण्याची इच्छा असते कारण योग्य मार्गाने पुढे जाऊ इच्छितो. आणखीन एक मनामध्ये आसक्ती निर्माण करतो आणि आतल्यात तडफडतो. अनेक तऱ्हेचे साधक येतात जे आतल्यात खूप तडफडत असतात, कोणत्या संकटात पडतात, मला तर ते सोडायला पाहिजे पण सोडू इच्छित नाही, या निकामी कर्मकांडांबद्दल खूप आसक्ती निर्माण करतात आणि स्वतःची खूप मोठी हानी करून घेतात. जेव्हा जेव्हा मनुष्य व्याकुळ होतो, दुःखी होतो, तेव्हा जरा खोलवर जाऊन बघितलं तर या चारही आसक्तीपैकी कोणती ना कोणती तरी समोर येतेच. ओ, ही आसक्ती आहे, ह्यामुळे मी व्याकुळ झालो आणि बाहेरच्या गोष्टी तर निकामी आहेत. प्रथम ही गोष्ट लक्षात येईल की माझ्या आत कोणती तरी आसक्ती आहे आणि जी आसक्ती आहे त्यामुळेच मी व्याकुळ झालो, हे नीट लक्षात येईल. अंतर्मुख होऊन त्या महापुरुषाने पण हे सत्य पाहिलं. प्रत्येक साधक हे सत्य पाहिल, जसं खोलवर जाईल गोष्ट लक्षात येईल की आसक्तीच मला व्याकुळ बनवते. इथे पण तो थांबला नाही, त्याने अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्याकरता घरदार सोडलं होतं. घरात राहून त्याला काही अडचण नव्हती, वडिलांनी त्या सगळ्या सुखसोयी दिल्या होत्या, तरी पण घर सोडून गेला. नारी मुई घर संपत्ती नासी, मूड मुडाय हुए संन्यासी, असा कुठला तरी संन्यासी पण झाला नाही. साऱ्या सुखसोयी असताना देखील पाहतो की चारी बाजू इतक्या दुःखाने व्यापलेल्या आहेत. बाहेरील लोकांमध्ये दुःख तर आहेच आहे, या राज्यपरिवारात सुद्धा जिथे सगळ्या सुखसोयी आहेत तिथे देखील लोक किती व्याकुळ आहेत, कुणालाच शांती नाही. तर शेवटी ह्या दुःखाचं मूळ कारण काय आहे? जर एखादं मूळ कारण असेल तर त्याला दूर करण्याचा मार्ग पण मिळेल हे सत्य शोधण्याकरता तो बाहेर पडला. त्याला तर अंतिम सत्यापर्यंत पोहोचायचं होतं, कारण की त्याला दुःखाच्या कारणाची मूळं समजून घ्यायची होती. तेव्हा अंतर्मुख होऊन या सत्याचा शोध घ्यायला लागला. ती वैशाख पौर्णिमेची रात्र जी संपल्यावरती त्याला सम्यक संबोधी प्राप्त झाली, पूर्णपणे मुक्त झाला, शुद्ध झाला. त्या रात्री अंतर्मुख होऊन खोलवर बघता बघता गोष्ट लक्षात आली की हे सारं चक्र कशा प्रकारे चालत आहे, दुःख का जागतं. दुःखांच्या मुळापर्यंत, त्यांच्या कारणांच्या मुळापर्यंत तो जाऊन पोहोचला. जरा मरणं शोक परिदेव दुःख दो मनुस्सुपायासा संभवंती. हे सगळ्यांच्या जीवनात होतं. किती प्रकारची दुःख निर्माण होतात, आजारपणाचं दुःख असतं, म्हातारपणाचं दुःख असतं, मृत्यूचं दुःख असतं, न आवडणाऱ्या गोष्टी झाल्याचं दुःख असतं, आवडणाऱ्या गोष्टी न झाल्याचं दुःख होतं, हे शारीरिक दुःख, हे मानसिक दुःख, किती प्रकारची दुःखच दुःख. शेवटी का होतात, सगळ्यात जवळचं कारण कोणतं? गोष्ट लक्षात आली, कोणाच्याही लक्षात येऊ शकते. जातिपच्चया, जातिपच्चया जरा मरणं शोक परिदेव दुःख दो मनस्सुपायासा संभवंती. जुनी भाषा आहे, जन्माला जाती म्हणत असत. जन्म तर झाला, आता असं होऊ शकत नाही की अंत होणार नाही, कधी कुठला रोग होणार नाही, म्हातारपण येणार नाही, मृत्यू येणार नाही, आणि सारं जीवन आवडणाऱ्याच गोष्टी होत राहतील, न आवडणाऱ्या गोष्टी होणारच नाहीत, असं होणार नाही. या साऱ्यामधून जावंच लागेल, जन्म झाला आहे ना. तर बाबा, जन्म का झाला? कारणाशिवाय या संसारात काही होत नाही. तर जन्माचं कारण काय? माता पित्याचा संयोग. पण त्याच्याही मागे काही कारण असू शकेल. ती तर शेवटची रात्र होती, ज्या रात्री सारं अज्ञान दूर होऊन बुद्धत्व प्राप्त होणार होतं. तोपर्यंत मन पुष्कळ निर्मळ झालं होतं आणि सगळ्या संसारातील विधानं, विश्वातील विधानं आणि वृत्त यांना पाहू लागला होता, समजू लागला होता. तेव्हा गोष्ट लक्षात आली, जे भव आहे हा तर प्रकृतीचा नियम आहे. भवपच्चया जाती, भव 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 बनत आहे, काहीतरी बनतच आहे, बनतच आहे. बिकमिंग बिकमिंग ही साखळी तुटतच नाही, बनतच असते. मृत्यू झाला तरी शेवट होत नाही. एका बाजूला मृत्यू शरीराची साखळी तुटत असते, मृत शरीराची साखळी तुटत असते, आणि दुसरीकडे ते चित्त कुण्या दुसऱ्या शरीरात मिळून पुन्हा पुढे जाऊ लागतं. हे असते भव भव भव. तर हे भव 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 हे काय आहे, ह्याचं कारण काय? विनाकारण काही होत नाही. तेव्हा गोष्ट लक्षात आली, उपादान पच्चया भव. ओ, हे जे उपादान आहे, ही जी आसक्ती आहे, आणि जेव्हा आसक्ती आत जागते तेव्हा कर्म इतक्या खोलवर करतो, भवकर्म करतो, दगडावरील दृढ रेग असं कर्म करतो. त्या कर्मामुळे मृत्यूच्या वेळी एक धक्का बसतो आणि पुढला जन्म तयार होतो. आसक्तीमुळे हे भवकर्म करतो. उपादान पच्चया भव. तर बाबा, हे उपादान, ही आसक्ती, ही का होते? ह्याचंही काही कारण असेल. अंतर्मनात खोलवर बघतो, बुद्धिविलास करत नाही, अनुभूतीने जाणतो, साक्षात्कार करून जाणतो. तणहा पच्चया उपादान. मनात ही जी इच्छा जागते, वाढता वाढता तृष्णेचं रूप धारण करते. तृष्णा दोन्ही पण आहे, तृष्णेमध्ये आसक्ती पण आहे आणि तृष्णा पण आहे. द्वेष पण आला, न आवडणारी गोष्ट दूर करण्याची इच्छा म्हणजे पुन्हा तृष्णा आली, आवडणाऱ्या गोष्टी प्राप्त करण्याची इच्छा म्हणजे तृष्णा झाली. तृष्णेत दोन्ही आले, आसक्ती पण आणि द्वेष पण. हेच वाढता वाढता उपादानाचं रूप धारण करते, आसक्तीचं रूप धारण करते. तर हे राग आणि द्वेष का जागृत होतात ह्याचं कारण काय? गोष्ट लक्षात आली, वेदना पच्चया तणा. अरे या साऱ्या शरीरस्कंदात ज्या वेदना जागतात, ज्या भिन्न भिन्न प्रकारच्या संवेदना जागतात, जेव्हा सुखद संवेदना होते तेव्हा ती आवडू लागते, आवडता आवडता तिचं आसक्तीमध्ये रूपांतर होतं, उपादानामध्ये रूपांतर होतं. जेव्हा दुःखद संवेदना जागते तेव्हा ती दूर करावीशी वाटते, तिच्याबद्दल द्वेष जागतो आणि वाढता वाढता तो पण उपादानाचं रूप धारण करतो. तर ही जी संवेदना होते तिच्यामुळे आसक्ती जागते किंवा द्वेष जागतो. तर ही संवेदना का होते याचं पण काही कारण असू शकेल. गोष्ट लक्षात आली, अनुभूतीच्या स्तरावरती लक्षात आली, सगळ्या साधकांच्या लक्षात येऊ शकते. अंतर्मुख होऊन आपण हेच काम करत आहोत. फस्सपच्चया वेदना, जुनी भाषा आहे, स्पर्श. फस्स म्हणजे स्पर्श, जिथे स्पर्श होईल तिथे संवेदना होईल. प्रकृतीचा नियम आहे, जिथे स्पर्श होईल, कशाचा स्पर्श होईल, कशाशी स्पर्श होईल, डोळ्यांचा एखाद्या रूपाशी स्पर्श झाला, लगेच साऱ्या शरीरात एक संवेदना होईल. कानाचा एखाद्या शब्दाशी स्पर्श झाला तर लगेच साऱ्या शरीरात एक संवेदना होईल. नाकाचा गंधाशी स्पर्श झाला तर साऱ्या शरीरामध्ये संवेदना होईल. शरीराचा कुणा पदार्थाशी स्पर्श झाला तर साऱ्या शरीरात संवेदना होईल. मनाचा चिंतनाशी स्पर्श झाला तर साऱ्या शरीरामध्ये संवेदना होईल. प्रकृतीचा हा नियम आहे. तर हा स्पर्श का होतो बरं, ह्याचं कारण काय? सरळ गोष्ट आहे. सळायतन पच्चया फस्स, हे जे सहा खिडकी दरवाजे उघडून बसलेलो आहोत, सहा इंद्रियांचे सहा दरवाजे उघडून बसलेलो आहोत, आता त्यांच्या आपापल्या विषयांनी सारा संसार भरलेला आहे. कधी एखादा विषय कुण्या एका इंद्रियाच्या दरवाजावरती येऊन आपटतो, स्पर्श झाला की संवेदना होते. तर हे सहा दरवाजे आले कुठून? ह्या सहा इंद्रियाचं कारण काय? गोष्ट लक्षात आली, नामरूप पच्चया सळायतन. जसा नाम आणि रूप यांचा प्रवाह वाहू लागला, जीवनधारेचा जेव्हा आरंभ झाला तेव्हा आमची जीवनधारा या सहा इंद्रियांबरोबर सुरू झाली. काय नाम काय रूप, जुनी भाषा आहे, आज शब्दांचे अर्थ बदलले. जो प्रत्येक क्षणाला उखडतो त्याला त्या काळी रूप म्हणत असत. प्रत्येक क्षणी उखडणारा हा जो परमाणूंचा पुंजका, हे सारं शरीर परमाणूंनी बनलेलं आहे, प्रत्येक क्षणी उखडत असतं, त्याला रूप म्हटलं गेलं आहे. आणि नाम नमन करवती ते नामन, ही चित्तधारा त्याच्याच आधारे चालत आहे. शरीरधारेबरोबर चालेल हे जे मन आणि तन यांच्या मिलाफाने जी धारा सुरू झाली, जीवन जेव्हा सुरू झालं तर ह्या सहा इंद्रियांच्या बरोबर झालं. तर जीवन कसं सुरू झालं, ही नामरूपाची धारा कशी चालू झाली, पुन्हा तीच गोष्ट पुढे आली. विज्ञान पच्चया नामरूपम, हे जे कॉन्शियसनेस आहे, ही जी चेतना आहे, मृत्यूच्या वेळी शरीरापासून वेगळी होते, नष्ट होते, लगेच दुसऱ्या शरीरात पुन्हा जागृत होते, नष्ट होते, जागृत होते, नष्ट होते, जागृत होते, असा हिचा स्वभाव. विज्ञान पच्चया नामरूपम, हे विज्ञान, ही चेतना, हे चित्त, हे कसं जागृत होतं, ह्याचं कारण काय? खोलपर्यंत अनुभूतीच्या स्तरावर सत्याला बघत आहोत ना, गोष्ट लक्षात आली. संखारपच्चया विज्ञान, अरे हे संस्कार, जेव्हा चित्ताने एखादा संस्कार बनवला तेव्हा त्याच्यापासून पुढल्या क्षणाचं चित्त उत्पन्न होतं. जो संस्कार बनवतो तो चित्त उत्पन्न करण्याचं कारण बनतो. आणि जर संस्कार इतका दृढ असेल, जणू दगडावरची रेग, तर मृत्यूच्या वेळी जागृत होऊन पुढल्या जीवनाचं प्रथम चित्त उत्पन्न करतो. जोपर्यंत संस्कार आहे तोपर्यंत ही धारा वाहतच राहील. तर हे संस्कार का बनवतो, ह्याचं काय कारण आहे? तर गोष्ट लक्षात येईल, अविद्या पच्चया संखारा. अरे अविद्येचा अर्थ हा नाही की कोणा शाळेत जाऊन विद्या शिकलो नाही. अविद्येचा अर्थ असा नाही की कोणत्याही शास्त्राचा अभ्यास केला नाही. खूप शास्त्राचा अभ्यास करणारेही, शाळेत खूप अभ्यास करणारेही तितक्याच अविद्येत असतात. अविद्येत आहे म्हणजे अज्ञानात आहेत, बेशुद्ध अवस्थेत आहे, आतमध्ये काय होत आहे ते कळतच नाही आहे, त्याची थोडीसुद्धा शुद्ध नाही. आतल्या आत संस्कार बनवतच चाललो आहोत आणि त्याची शुद्ध पण नाही, इतकं अज्ञान, केवढा काळोख. आतल्या आत संवेदना जागृत होते आणि त्याला शुद्ध नाही की हे सगळं अनित्य आहे, नश्वर आहे, मी नाही, माझं नाही, त्याबद्दल आसक्ती केल्याने दुःख होतं. ह्या सगळ्याबद्दल शुद्ध नाही आणि त्या अंतर्मनाची पण शुद्ध नाही, ह्याकरता प्रत्येक संवेदनाबाबत प्रतिक्रिया करतो, आसक्तीची करतो, द्वेषाची करतो, पण संस्कार बनवतच राहतो. जिथे अविद्या आहे तिथे शुद्ध नाही, जिथे अज्ञान आहे तिथे बोध नाही, जिथे संस्कार तिथे तो बनवतच राहील. तर मुळापर्यंत जाऊन पोहोचतो, कारणांच्या मुळापर्यंत जाऊन पोहोचला. अविद्या पच्चया संखारा, संखार पच्चया विज्ञानं, विज्ञान पच्चया नामरूपं, नामरूप पच्चया सळायतनं, सळायतन पच्चया फस्स, फस्स पच्चया वेदना, वेदना पच्चया तणा, तणहा पच्चया उपादानं, उपादान पच्चया भव, भव पच्चया जाति, जाति पच्चया जरा, मरण, शोक, परिदेव, दुःख, दोमनस्सुपायासा संभवन्ति. एवमेतस्स केवलस्स दुःखखंदस्स समुदयो होतीति. दुःखाचा डोंगर उभा राहतो. गोष्ट लक्षात आली, सारी साखळी लक्षात आली. ह्या वरवरच्या कारणांना महत्त्व देऊन वरवरच्या कारणापासून सुटका होण्याकरता जितके प्रयत्न करू त्या प्रयत्नांनी खऱ्या अर्थाने दुःखापासून सुटका होणार नाही. कुणाची एखादी प्रिय व्यक्ती गेली, कुणाची एखादी प्रिय वस्तू गेली, हरवली, कुणाचं एखादं प्रिय स्थान गेलं, सत्ता गेली, कुणाचा मान सन्मान गेला, तर तो व्याकुळ होतो. ते पुन्हा प्राप्त करण्यासाठी काहीतरी करतो. पुन्हा निघून गेल्या, आजही गेल्या, कालही गेल्या, यामुळे दुःखाचा कधीच अंत होणार नाही. दुःखाचा अंत व्हायला हवा असला तर खोलवर असलेली मुळं काढून टाकायला हवीत. झाडावरच्या फांद्या आणि पानं यांना जोपर्यंत सुधारत राहतो तोपर्यंत काही होणार नाही. जोपर्यंत झाडाची मुळं बिघडलेली आहेत, रोगाची मुळं काढून फेकून दिली तर रोग राहणार नाही. तसं झाडांची मुळं सुधारली पाहिजेत. गोष्ट लक्षात आली तर मुळं काढायची आहे, मूळ काढायचं आहे. अविद्यायत्वेव अशेष विराग निरोधा संखार निरोधो. पूर्णपणे काढून टाकली, मुळं काढून टाकली तर त्याची संखार निरोधो. संखार निरोधा विज्ञान निरोधो, विज्ञान निरोधा नामरूपं निरोधो, नामरूप निरोधा सळायतन निरोधो, सळायतन निरोधा फस्स निरोधो, फस्स निरोधा वेदना निरोधो, वेदना निरोधा तणहा निरोधो, तणहा निरोधा उपादान निरोधो, उपादान निरोधा भव निरोधो, भव निरोधा जाति निरोधो, जाति निरोधा जरा, मरणं, शोक, परिदेव, दुःख, दोमनस्सुपायासा निरुच्छन्ति. एवमेतस्स केवलस्स दुःखखंदस्स निरोधो होतीति. कितीही मोठा दुःखाचा पर्वत एकत्र करून ठेवलेला असला तरी सगळा निघून जाईल, राहूच शकत नाही. अविद्या नष्ट व्हावी, अविद्या नष्ट व्हावी ही प्रवचनाने निघणार नाही, शास्त्राचा अभ्यास करून निघणार नाही, बुद्धिविलास करून निघणार नाही. अंतर्मनात खोलवर पोहोचून जिथे जिथे काळोख आहे म्हणजे बेशुद्ध अवस्था आहे, जिथे आम्हाला कळत पण नाही की वेदना कुठे जागृत झाली आणि वेदना जागृत होताच मी प्रतिक्रिया करण्यास केव्हा सुरुवात केली, हे जोपर्यंत आम्ही जाणत नाही तर त्याला कसं थांबवू शकू. अविद्या नष्ट करण्याची हीच पद्धत आहे. साऱ्या शरीरात पेरलेला अविद्येचा धागा पकडला गेला, त्याला कुठं कापूया. ही नामरूपाची जीवनधारा वाहत चालली, आता या साखळीला तोडण्यासाठी आत्महत्या केली तर, अरे आत्महत्या केल्याने दुःखापासून सुटका होत नाही. आत्महत्या करतेवेळी चित्ताची स्थिती कशी असेल, ह्या जीवनाच्या अंतिम चित्ताची स्थिती दुःखाने भरलेली असेल, व्याकुळतेने भरलेली असेल, पीडाने भरलेली असेल, आत्महत्या करणाऱ्यांची स्थिती अशीच असेल, तर पुढील जीवनाचा प्रथम चित्त दुःखाने भरलेला प्राप्त होईल ना, म्हणजे त्यापासून सुटका झाली नाही. तर आता ही सहा इंद्रिय घेऊन जीवनधारा चालू लागली. आत्महत्या केली नाही, केवळ ही सहा इंद्रिय नष्ट केली तर डोळे, नाक, जीभ, कान यांना नष्ट केलं, अरे शरीराला कसं नष्ट कराल, चित्ताला कसं नष्ट कराल, पुन्हा आत्महत्या होईल, सुटका झाली नाही. बरं, जितके विषय आहेत रूप, रस, गंध यांना नष्ट केलं, अरे सारा संसार भरलेला आहे, त्यांना कसं नष्ट करू. ही सहा इंद्रिय कायम आहेत, त्यांचे आपले विषय पण कायम आहेत, तर स्पर्श होणारच, आणि स्पर्श झाला म्हणजे संवेदना होणारच. प्रकृतीचा हा नियम काही टाळू शकत नाही. आता गोष्ट लक्षात आली, हीच बोधी जागरून झाली. स्पर्श होणं तर माझ्या हातात नाही, पूर्वकर्माच्या प्रभावानं आणि पूर्वकर्मांच्या फळांच्या भिन्न भिन्न प्रकारच्या स्पर्शानं संवेदना जागृत होतीलच. ह्याच बाबतीत बोधी अशी जागृत झाली. परंतु संवेदना जागृत झाल्यावर आजपर्यंत शुद्ध नव्हती, तेव्हा वेदनापच्चया तणा प्रत्येक वेदनेमुळे तृष्णाच निर्माण करत होतो, राग निर्माण करत होतो, द्वेष निर्माण करत होतो. सुखसंवेदना आली की राग आसक्ती निर्माण करू लागत होतो, दुःखद संवेदना आली की द्वेष निर्माण करू लागत होतो. हेच करत होतो आणि म्हणून दुःखचक्र, दुःखचक्र, लोकचक्र, भवचक्र निर्माण करत होतो. ह्याच चक्रात गुरफटून चालत होतो. आता शुद्ध आली. ह्या साऱ्या दुःखाच्या साखळीला कापण्याकरता, अविद्येच्या तारेला कापण्याकरता इथं कुराण मारली पाहिजे. संवेदना होणं काही आपल्या हातात नाही, संवेदना तर होईलच, परंतु संवेदना झाल्यावर तृष्णा जागृत होऊ देणार नाही, संवेदना झाल्यावरती प्रज्ञाच जागृत करू. जोपर्यंत वेदनापच्चया तणा वेदनेमुळे तृष्णा जागते, तोपर्यंत दुःखचक्रच दुःखचक्र, भवचक्रच भवचक्र. पण ज्या दिवशी, ज्यावेळी, ज्या क्षणी वेदनेमुळे प्रज्ञा जागृत होऊ लागेल, वेदनापच्चया पन्या, त्या दिवशी धर्मचक्र चालू होईल. साऱ्या दुःखांना कापणारं धर्मचक्र चालू लागलं. गोष्ट लक्षात आली आणि विधी लक्षात आली की धर्मचक्र कसं चालू, खोलवर अंतर्मनामध्ये कसं चालू. तर एकदा तरी कसंही करून आपल्या मनाला वश करून शीलाचं पालन करायला शिका. कारण शीलाचं पालन जर करत नसाल तर पाया ढासळतो आणि समाधी कधीही सम्यक समाधी होणार नाही. दुसऱ्या कुठल्याही प्रकारची समाधी झाली तर पवित्र समाधी, सम्यक समाधी, रागविहीन, द्वेषविहीन होऊ शकणार नाही. ह्याकरता शीलाचं पालन करा, सम्यक समाधी प्राप्त करा आणि मग प्रज्ञा जागृत करण्याचं काम करा. अंतर्मुख होऊन साऱ्या शरीरात संवेदनांची अनुभूती होण्यास सुरुवात झाली. आता खरा आरंभ झाला. वाढता वाढता अशी स्थिती येईल की शरीराच्या अणुअणूमध्ये ज्या संवेदना जागतात, अणुअणूमध्ये संवेदना होतच असतात, त्या साऱ्या संवेदनांना जाणू लागू आणि जाणल्यावरसुद्धा प्रतिक्रिया करणार नाही. जाणणं ही एक बाब आहे आणि जाणून प्रतिक्रिया न करणं, राग निर्माण न होऊ देणं, द्वेष न होऊ देणं, कितीही दुःखद संवेदना असो, ज्या क्षणी दुःखद संवेदनांची अनुभूती होते तेव्हा प्रज्ञात जागली पाहिजे. अरे अनित्य आहे बाबा, नश्वर आहे, भंगूर आहे, अनंत कालपर्यंत राहणारी नाही. बघूया तर खरी, कितीही सुखद संवेदना असो ती जागल्यावर देखील अरे अनित्य आहे, नश्वर आहे, भंगूर आहे, अनंत कालपर्यंत राहणार नाही. तर दुःखद संवेदनाबद्दल द्वेष निर्माण करणार नाही किंवा सुखद संवेदनाबद्दल राग म्हणजे आसक्ती निर्माण करणार नाही, प्रज्ञात जागेल, प्रज्ञात जागेल. जेव्हा संवेदना जागृत होतात आणि प्रज्ञा जागते तेव्हा भवचक्र बंद होतं. आता धवीन संस्कार बनवणं बंद केलं, बुद्धीच्या स्तरावर नवीन संस्कार बंद करणं तर सोपं आहे. रोज अशा तऱ्हेच्या धर्माच्या गोष्टी ऐकतो, प्रवचन ऐकतो, धर्माचे पाठ करतो, पुस्तकं वाचतो, चर्चा करतो, तर बुद्धीने खूप समजलं, राग करू नये, द्वेष करू नये, बाहेरील अमुक गोष्टीबद्दल, अमुक वस्तूबद्दल, अमुक स्थितीबद्दल राग करू नये, अशाच प्रकारे द्वेष करू नये, तर बुद्धीच्या स्तरावर राग द्वेष करत नाही. पण बिचारी बुद्धी ह्या साऱ्या मानसखंडाचा किती छोटासा हिस्सा आहे. बाकीचं सारं मानस किती आंधळं आहे, बुद्धीची कुठलीच गोष्ट ऐकत नाही. जेव्हा संवेदना जागू लागतात, सुखद असल्या तर राग निर्माण करू लागतो, दुःखद असल्या तर द्वेष निर्माण करू लागतो, तर त्यांना स्वभावातून कसं काढू ते प्रवचनाने निघत नाही, पुस्तक वाचून निघत नाही, बुद्धिविलासाने निघत नाही. अनुभूतीच्या स्तरावर जिथे अंतर्मन, अचेतन मन, अर्धचेतन मन काम करत आहेत, तेथपर्यंत पोचायचं आहे. साऱ्या साधनेमध्ये हेच करतात, तेथपर्यंत पोचा. ज्या संवेदनांना माझं चित्त, चेतन चित्त जाणत नव्हतं, ज्या संवेदनांना केवळ अचेतन मनच जाणत होतं, अर्धचेतन मन जाणत होतं, आता अचेतन, अर्धचेतन आणि चेतन मनामधल्या साऱ्या भिंती तोडल्या गेल्या. जे काही अचेतन मन जाणत होतं ते आता चेतन मन पण जाणू लागलं. शरीरात जे काही होतं ते सगळे जाणतात. पुढे जाल तर आणखी जाणू लागलं. जाणतात आणि जाणून राग किंवा द्वेष निर्माण होऊ देत नाही, तर नवीन संस्कार बनवत नाही. त्या खोलवर आम्ही संयम केला तर प्रकृतीचा एक दुसरा नियम काम करायला लागतो. प्रकृतीचा नियम आहे सर्वांवर लागू होतो, तो सर्वांवर लागू होतो, तर दुसरा नियम काम करायला सुरू करतो जिथे संयम करतो. या खोलवर संस्कार बनवणं बंद करतो. जिथे जिथे जुने संस्कार उखडायला लागतील, एकामागून एक जुने संस्कार आता उखडायला लागतील, मी समतेमध्ये राहिलो तर त्याचा निचरा होईल, त्यांचा क्षय होईल. दुसरा एखादा संस्कार उघडेल, मी समतेमध्ये राहीन तर ते निर्जर होतील, त्याचा निचरा होईल, त्यांचा क्षय होईल. हे एकामागून एक जुने संस्कार वर येऊ लागतील, नष्ट होत जातील, वरती येतील, नष्ट होतील. खीणंग पुराणंग नवनथ्थी संभवंग, खीणंग पुराणंग नवनथ्थी संभवंग. नवीन बनवत नाही, जुने क्षीण होत जातात. क्षीण होता होता एक अवस्था अशी येईल, जुने सारे संस्कार क्षीण झाले, चित्त निर्मळ झालं, पूर्णपणे निर्मळ झालं, निर्लेप झालं, अरे तीच तर मुक्त अवस्था आहे, प्रत्येकाला प्राप्त होऊ शकते. काम करावं लागतं. कुणाच्या कृपेने होत नाही, कुणाच्या अनुकंपेने होत नाही. प्रकृती तर आमच्यावर अनुकंपा करायला तयार आहे, खूप अनुकंपा करते. आमच्या साऱ्या जुन्या संस्कारांना उकडून फेकून देईल. केव्हा? जेव्हा आम्ही काम करायला लागू, खोलवर पोहोचून संयम करायला लागू. हेच काम करायला आपण सुरुवात केलेली आहे. तो महापुरुष देखील या विद्येद्वारा एकामागून एक जुने संस्कार जुन्या गाठी सोडता सोडता, तोडता तोडता, साऱ्या गाठी जेव्हा सुटल्या तेव्हा मुक्त अवस्थेपर्यंत पोहोचला. तेव्हा पहिले शब्द जे बोलला, खूप उपयोगाचे शब्द, साधकांच्याकरता खूप प्रेरणादायक शब्द आहेत. बुद्धांचं पहिलं वचन, त्याच्या आधी तर तो बुद्ध नव्हता. बुद्ध झाल्यावर जी पहिली वाणी निघाली, काय म्हणाले? अनेक जाती संसारं संधा विसंग अनिबिसंग गहकारकं गवे संतो दुःखा जाती पुनः पुनं गहकारक दिठोसी पुनगेहं न काहसी सबाते फासुका भग्गा गहकूटं विसंखितं विसंखारगतं चित्तं तणहानं खयमज्जगा. काय म्हणाले? अनेक जाती संसारं, ती पौर्णिमेची रात्र जी समाप्त झाल्यावर त्यांची सम्यक संबोधी जागली, तेव्हा त्या रात्रीची सुरुवात होतात चित्त किती निर्मळ झालं. अनेक तपस्यांमुळे, या विपश्यनेमुळे विकार काढता काढता चित्त इतकं निर्मळ झालं, शक्ती इतकी वाढली की आपला भूतकाळ बघण्याची शक्ती प्राप्त झाली. या जीवनाचा सारा भूतकाळ पाहिला, केवळ ह्या जीवनाचा नाही तर त्याच्या आधीच्या जीवनाचा, त्याच्याही आधीच्या जीवनाचा, असे असंख्य जीवनपट डोळ्यापुढे येऊन गेले. अरे, इतक्या वेळेला जन्मलो, अनेक जाती संसार त्याची गणती नाही, इतक्या वेळेला ह्या संसारात जन्मलो आणि जन्म घेऊन केलं काय, संधा विसंग अनिभ्यसंग धावत सुटलो, पळत सुटलो, कुठेही न थांबता पळत सुटलो. प्रत्येक व्यक्ती जन्मताच पळायला सुरुवात करते. कशाकरता पळतो? मृत्यूजवळ कसं पोचू याकरता पळत सुटतो. जन्मतो आणि मृत्यूच्या दिशेने पळत जातो. विश्रांती करता एक क्षणसुद्धा थांबू शकत नाही. मृत्यूजवळ आता जाणार नाही, जरा थांबूया, पण थांबू शकत नाही. जन्म घेतो, जन्म घेणं म्हणजे मृत्यूच्या जवळ पळत जाणं. इतके जन्म यांच्यासाठी की जन्म घेऊन मृत्यूपर्यंत मृत्यूकडे पळत सुटणं. तर बघतो की काही जन्म आणि काही जीवन असे गेले की ज्यात कोणीतरी असं म्हटलं की हे जे पुन्हा पुन्हा मृत्यूनंतर एक नवीन घर, एक नवीन घर, एक नवीन शरीर तुमच्यासाठी बनवलं जातं, ते घर बनवणाऱ्याला, नवीन नवीन घर बनवणाऱ्याला, नवीन नवीन शरीर निर्माण करणाऱ्याला जर पाहिलं आणि त्याचं दर्शन घेतलं तर मुक्त व्हाल. तर त्याच्या दर्शनाच्या आशेमुळे न जाणो किती वेळेला घरदार सोडून किती तऱ्हेच्या तपश्चर्या केल्या, किती तऱ्हेची कर्मकांड केली, किती मेहनत केली. गहकारंगवे संतो, खूप शोध घेतला, परिणाम काय झाला? पुन्हा पुन्हा दुःखच, पुन्हा पुन्हा हे दुःखमय जीवन मिळत गेलं. कुठलं ना कुठलं दुःखमय जीवन या लोकात मिळालं किंवा त्या लोकात मिळालं. प्रत्येक जीवन दुःखमय आहे कारण की ते मृत्यूकडे नेत असतं आणि मृत्यू नेहमीच दुःखदायी ठरतो. दुःखच दुःख. आता हसून म्हणतो, गहकारक दिठ्ठोसी, अरे घर बनवणाऱ्या आता तुला पाहिलं. गहकारक दिठ्ठोसी पुनगेहंग न कायसी, आता तर माझं दुसऱ्यांदा तू घर बनवू शकणार नाही, बिलकुल बनवू शकणार नाही. कसं बनवशील? कोणी घर बनवणारा कसं बनवू शकेल? घर बनवण्यासाठी बिल्डिंग मटेरियल पाहिजे, विटा पाहिजे, गारा पाहिजे, लोखंड पाहिजे, लाकूड पाहिजे. हे सगळं तोडून फोडून फेकून दिलं. घर बनवण्याचं जितकं सामान होतं ते सर्व तोडून फोडून फेकून दिलं. सब्बा ते फासुका भग्गा गहकूटंग विसंखितंग, कशाने घर बनवलं? घर बनवण्याचं कुठलं सामान तोडून फोडून फेकून दिलं. विसंखारगतंग चित्तंग तणहानंग खयमज्जगा, चित्ताला भवसंस्कारापासून दूर केलं, सगळं काढून फेकून दिलं. कोणताही संस्कार राहिला नाही की जो नवीन भव निर्माण करू शकेल, नवीन जन्म देऊ शकेल. आणि भविष्याच्या साऱ्या तृष्णा उखळून फेकून दिल्या. पुढे जाऊन कुठलाही संस्कार बनणारच नाही. पूर्वीचे जे संस्कार आहेत ते काढून टाकले, मुक्त झाला. ह्यालाच मुक्ती म्हणतात. आणि ही अवस्था प्रत्येक व्यक्ती प्राप्त करू शकतो. ही कुणा एका संप्रदायाची मक्तेदारी नाही की एखादा व्यक्ती या संप्रदायात दीक्षित झाला तरच मुक्त होईल. नाही, धर्म सर्वांसाठी एकसारखा कल्याणकारी आहे. जोपर्यंत अज्ञान अवस्थेत गाठी बांधत आहोत, संस्कार बनवत आहोत, तोपर्यंत दुःखच दुःख. ह्या जातीचा असो की त्या जातीचा असो, ह्या वर्णाचा असो की त्या वर्णाचा असो, ह्या संप्रदायाचा असो की त्या संप्रदायाचा असो, अशी दार्शनिक मान्यता मानतो, तशी दार्शनिक मान्यता मानतो की असं कर्मकांड करतो, तसं कर्मकांड करतो. जोपर्यंत गाठी बांधत आहोत तोपर्यंत दुःखीच दुःखी. भवचक्रच भवचक्र. जेव्हा विद्या शिकला आणि गाठी बांधणं बंद केलं आणि जुन्या काढू लागला आणि उखडू लागला, तेव्हा बाहेर पडू लागला, भवचक्राच्या बाहेर पडू लागला. सगळ्या गाठी काढल्या तर बाहेर पडलाच. शिबिरामध्ये निरनिराळ्या परंपरेचे लोक येतात जे पूर्वजन्म मानत नाही. काही फरक पडत नाही. पहिलं हे माना आणि मगच ही विद्या उपयोगी पडेल असं नाही. पूर्वजन्म असतो हे जरी मानलं नाही तरी या जीवनातसुद्धा काही कमी गाठी बांधलेल्या नाहीत. हे जीवन तर मानताना ह्या जीवनातसुद्धा कमी मळ चढवला नाही. एखादी अशी विद्या जी आम्हाला मळ काढायला शिकवते, गाठी उघडायला शिकवते, ती कल्याणकारी होईल ना. ह्या जीवनातच लाभ होईल. काम कराल तर लाभ होईलच. प्रत्येक व्यक्तीला लाभ होईल. कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही संप्रदायाचा असो, कोणत्याही मान्यतेचा असो, काही फरक पडत नाही. काम करता करता आणि काम तर हेच करायचं आहे की अंतर्मनात खोलवर जाऊन जिथे गाठी बांधल्या जातात तिथं ब्रेक लावणं. तिथे ब्रेक लावला जुन्या गाठी उखडायला लागतील. एक वेळ अशी येईल की सर्व साधक या अवस्थेला पोहोचतील की साऱ्या जुन्या गाठी दूर होतील. प्रत्येक साधन हसून असं म्हणू शकेल, विसंखारगतंग चित्तंग तणहानंग खयमज्जगा, मी सारे जुने भवसंस्कार काढून फेकून दिले, भविष्यासाठी कोणत्याही भवसंस्काराची तृष्णा राहिली नाही, मुक्त अवस्था प्राप्त झाली. मुक्त अवस्था प्राप्त होईलच, पण परिश्रम करावे लागतील, मेहनत करावी लागेल, पराक्रम करावा लागेल, पुरुषार्थ करावा लागेल. मनुष्याचं जीवन मिळालं ही मोठ्या भाग्याची गोष्ट झाली. मनुष्याचं जीवन फार दुर्लभ, ह्या अर्थाने दुर्लभ, ह्या अर्थाने अनमोल, की प्रकृतीने मनुष्यालाच एक अशी शक्ती दिली आहे की तो अंतर्मुख होऊन हे सत्य बघून गाठी बांधणं बंद करू शकतो, जुन्या सोडू शकतो, तोच आत्ममुखी होऊ शकतो, सत्यमुखी होऊ शकतो. अन्य प्राणी होऊ शकत नाहीत. पशु हे काम करू शकत नाहीत. पक्षी हे काम करू शकत नाहीत. किडे पतंग हे काम करू शकत नाहीत. अन्य प्राणी पण हे काम करू शकत नाहीत. मोठी कठीण गोष्ट आहे. मनुष्याजवळच एवढी मोठी शक्ती आहे, तर मनुष्याचं जीवन मिळालं ही फार मोठी गोष्ट झाली. मनुष्याचं जीवन मिळालं आणि ही कल्याणकारी विद्या मिळाली नाही. धर्माच्या नावावर फक्त कर्मकांड करण्यातच सारं जीवन घालवलं, किंवा दार्शनिक बाबी मांडणं आणि न मांडणं या वादविवादातच सारं जीवन घालवलं, तर जीवन सगळं फुकट गेलं. प्रकृतीने एवढी मोठी शक्ती आम्हाला दिली, त्याचा उपयोग झाला नाही. तर ह्या शक्तीचा उपयोग करण्याकरता एक विद्या मिळाली ही फार कल्याणाची गोष्ट झाली. विद्या मिळाली, काम करून 5 दिवस झाले, त्याबाबतीत श्रद्धा पण जागली. आता तर कामच करायचं आहे, खूप पुरुषार्थ करायचा आहे. उरलेल्या 5 दिवसात जितकं ओझं कमी कराल तितकं हलकं हलकं व्हाल. 10व्या दिवशी जेव्हा जाल हसत जाल, हलकं होऊन जाल. 100 मणाचं ओझं घेऊन आलात, 1 मणच कमी करू शकलात तरी 99 मणच घेऊन जाल. 1 मण तर कमी झाला. 10 मण कमी गेले, 10 मणांनी हलकं होऊन जाल. जितकं उतरू शकाल तितकं हलकं होऊन जाल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की काम जर योग्य प्रकारे केलं, विद्या योग्य प्रकारे समजली, तर साऱ्या जीवनभर त्याचा उपयोग करता येईल. साऱ्या जीवनभर ओझं उतरवायचं काम करीत राहाल. गाठी बांधण्याचं जिथे काम करत होता त्या जागी आता त्या सोडण्याचं काम सुरू होईल. जिथे मळ चढवण्याचं काम करीत होता त्या जागी मळ काढण्याचं काम सुरू होईल. एक खूप मोठी विद्या प्राप्त होईल. याकरता उरलेल्या दिवसांचा खूप उपयोग करा, खूप चांगला उपयोग करा. आळसात वेळ घालवू नका, प्रमादात वेळ घालवू नका, सुस्तीमध्ये वेळ घालवू नका, बोलण्यामध्ये वेळ दवडू नका, वादविवाद तर्क यामध्ये वेळ घालवू नका. एखादी गोष्ट समजण्यात आली नाही तर एक वेळेला नाही, अनेक वेळेला मला भेटून, सहाय्यकाचार्यांना भेटून आपल्या शंका समाधान करून घ्या. परस्परात बिलकुल तर्कवितर्क वादविवाद करू नका. आपलं खोलवर ऑपरेशन करतच जा, मळ उतरतच जाईल, गाठी उघडतील, आपलं कल्याण साधील, आपलं कल्याण साधाल, आपलं मंगल साधाल, आपली स्वस्ती मुक्ती साधाल. धर्म धारण करण्यात सगळ्यांचं मंगल सामावलेलं आहे, सगळ्यांचं कल्याण सामावलेलं आहे, सगळ्यांची स्वस्ती मुक्ती सामावलेली आहे.
सवत सवत मंगलं भ